आता आपण ऐकणार आहात यशस्वी उद्योजक. राजेश मंडलिक, नोकरदार ते यशस्वी उद्योजक. लेखिका वृषाली जोगळेकर. वाचक अमोघ चंदन. उद्योजक तर व्हायचं आहे पण नोकरी सोडण्याचं धाडस होत नाही अशी अनेकांची अवस्था असते. राजेश मंडलिक यांचीही तशीच होती. पण मंडलिक यांनी जोखीम पत्करण्यासाठी खूप वेळ घेतला नाही. स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर विश्वास ठेवला. त्यांना प्रदीप वाघेला यांची साथ मिळत गेली आणि व्यवसाय वाढतच राहिला. मला उद्योजक व्हायचं आहे पण काहीच अनुभव नाही असं म्हणणाऱ्यांसाठी राजे.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.